बालमित्रांनो, माझं नाव अनाया. आज मी तुम्हाला मम्माने लिहिलेली अनुची तिसरी गोष्ट सांगणार आहे. तर गोष्टीचं नाव आहे आजी चिवा. चला तर मग ऐकूया अनुची गोष्ट. वरचे दोन आणि खालचे दोन असे तोंडात चारच दात, तरी आवडीचे पदार्थ मात्र सगळे चमचमीत आणि कुरकुरीत. चकली, चिवडा, शेव, भडंग, त्यात चकलीवर विशेष प्रेम. चकलीचा तुकडा पुढचा दोन दातांनी मोडायचा, तोंडात गुळवून मऊ करायचा आणि मग खायचा. त्यावर लगेच आजीची चारोळी सुरू. चक चक चकली, काठ्याने माकली, तुकडा मोडताच खमंग लागली. आवडली का चकली अंतुश मंतुशला? आजींनी विचारलं. लगेच भरलेल्या तोबऱ्यांनी मान हलवून हातानीच छान छान असे हावभाव अनुनी केले. एकदा आजी पातळ पोह्यांचा चिवडा करत होती. खमंग फोडणी तडतडली, चटपटीत चिवड्याचा वास घरभर पसरला. अनु हॉलमध्ये बसून खेळत होती. ती उड्या मारतच स्वयंपाक घरात गेली. आजी तू काय करतेस? तिने विचारलं. भाजी फोडणी घालतीये ग, आजी म्हणाली.
नाही, तू चिवा करतेस, मला वास आला.
दोन दात दाखवत नाक उडवून अनु म्हणाली. कसा नक्क्या नाकाला वास येतोय ग लगेच. असं म्हणत गरम गरम चिवडा वाटीत घालून आजीने अनुला दिला. कुरुम कुरुम चिवडा चटाक मटाक करत अनुनी गटम करून टाकला. दुपारची आजीची चहाची आणि अनुची दुधूची वेळ एकत्रच असायची. अनू चला दुधू प्यायला, आजीने आवाज दिला. पण अनुचा आज वेगळाच बेत होता. तिला वेगळीच तलब लागली होती. ती स्वयंपाकघरात गेली आणि विश्किलपणे हसत आजीला म्हणाली.
आजी मला दुधू नको, मला चिवा पाहिजे.
सकाळी खाल्लाय ना चिवा, पण आता थोडं दुधू पिऊया, आजी म्हणाली. आणि छान छान बेसनचा लाडू केलाय मम्माने, तो खाऊया हा.
नाही मला नको लालू, नाही मला चिवा पाहिजे, आजी चिवा दे.
आजीने मम्माला हाक मारली. बघ ग ही, नाही म्हणतीये दुधू प्यायला. आता मम्मा काय म्हणणार ह्याचा अंदाज अनुला असल्यामुळे गंभीर चेहऱ्याने पुढच्या लढ्याच्या तयारीतच तिने मम्माकडे कटाक्ष टाकला. मम्मा म्हणाली, अनु आधी दुधू प्यायचं आणि मग चिवडा खायचा. अपेक्षेप्रमाणेच उत्तर आल्यामुळे मम्माचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच अनुचा बाण फुटला.
दुधू नको, मला चिवा पाहिजे,
असं म्हणत रडत रडतच अनुची इकडून तिकडे पळापळ सुरू झाली.
आजी चिवा, आजी चिवा, मला चिवा दे.
अनु किती शहाणी मुलगी आहे माहितीये का आजी? बघा आता कशी घटघट दुधू पिऊन टाकते हा. ती बघ बाहेर मनीमाव बसलीये ना, ती बघते अनुच्या दुधूकडे. चल पटपट पिऊन टाकूया, असं म्हणत म्हणतच मम्माने अनुच्या कपमध्ये दुधू ओतलं. ए मनीमाव जा ग तू, तुला नाही मिळणार आमच्या अनुल्याचं दुधू. दोघीही आपल्या विरोधात? आपण एवढं रडतोय, इकडे तिकडे पळतोय, तरी आपल्याकडे लक्षच देत नाहीत. ती अजून जोरात रडायला लागली.
आजी चिवा, आजी चिवा.
कोण रडतंय ते खोटं खोटं? डोळ्यात थेंब भर पण पाणी नाही. अनु आपण ना शर्यत लावूयात. आजीचा चहा आधी संपतो की तुझं दुधू आधी संपतं? मम्मा म्हणाली. नको बाबा शर्यत, अनु काय जिबल्या चाटत मटमट दुधू पिऊन टाकेल मनीमाऊ सारखी. माझा चहा तर खूप गरम आहे बाबा, मला चटका बसेल ना, आजी म्हणाली. आता ह्या दोघी मिळून आपल्याला दुधू प्यायलाच लावणार हे लक्षात आल्यावर अनुचा पारा चढला. ती धपकन खाली बसली आणि पाय आपटून जोर जोरात रडायला लागली.
आजी चिवा, आजी चिवा, मला दुधू नको,
हट्टी पुंड्या कुठला, किती ते रामायण चिवड्यासाठी, देऊन टाक ग चिवडा तिला, होऊ दे एकदाच समाधान, आजी मम्माला म्हणाली. मग मम्माने वाटी चिवडा घेतला आणि अनुसमोर ठेवला. मग काय, एका क्षणात रडणं बंद. अनुने पटकन वाटी ओढून घेतली आणि चटक मटक करत मनसोक्त चिवडा खाल्ला. अगदी शेवटचं तिखट मीठ सुद्धा चाटून पुसून फस्त केलं.